आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 2030 पर्यंत व्यापार 50 अब्ज डॉलर पर्यंत वाढवण्यावर भारत आणि कॅनडा यांच्यात सहमती। अमेरिकेसोबत चर्चा करायला इराणचा नकार। अमेरिका आणि इस्रायलकडून हल्ले तीव्र। पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना सावधगिरी बाळगण्याचं केंद्राचं आवाहन। शेअर बाजारात मोठी घसरण। सोनं चांदी आणि कच्च्या तेलाच्या दरात वाढ। आणि माजी खासदार साहित्यिक डॉक्टर जनार्दन वाघमारे यांचं निधन। भारत आणि कॅनडा यांच्यातला व्यापार 2030 पर्यंत 50 अब्ज डॉलर पर्यंत वाढवण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे। दोन्ही देशांमधला सर्वंकष व्यापार करार पूर्ण करण्यावरही सहमती झाली असल्याची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे। कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्यासोबत नवी दिल्लीत चर्चा केल्यावर ते वार्ताहरांना संबोधित करत होते। दोन्ही देशातला व्यापार करारामुळे दोन्ही देशांमध्ये गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढतील असं प्रधानमंत्री म्हणाले।
क्रिटिकल मिनरल्स पर आज हुआ एमओयू रिजिलियंट सप्लाई चेन को मजबूती देगा। स्पेस सेक्टर में हम दोनों देशों के स्टार्टअप और इंडस्ट्रीज को जोड़ेंगे। ऊर्जा के क्षेत्र में हम नेक्स्ट जनरेशन पार्टनरशिप बना रहे हैं, जिसमें हाइड्रोकार्बन के साथ साथ रिन्यूएबल एनर्जी, ग्रीन हाइड्रोजन और एनर्जी स्टोरेज पर विशेष बल दिया जाएगा। हमें खुशी है कि कैनेडा ने इंटरनेशनल सोलर अलायंस और ग्लोबल बायोफ्यूअल अलायंस से जुड़ने का निर्णय लिया है।
भारत आणि कॅनडा संरक्षण संवाद स्थापन करण्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे। तसंच यावर्षी संयुक्तपणे नवीकरणीय ऊर्जा परिषद आयोजित केली जाणार आहे। दोन्ही देशांमधल्या विविध विद्यापीठांमध्येही याप्रसंगी विविध करार झाले। दहशतवाद आणि कट्टरतावाद मानवतेसाठी घातक असल्यावर दोन्ही देशांमध्ये एकमत झाल्याचं प्रधानमंत्री मोदी यावेळी म्हणाले। द्विपक्षीय संबंधांमध्ये झालेल्या प्रगतीचा दोन्ही नेत्यांनी चर्चेदरम्यान आढावा घेतला। व्यापक आर्थिक भागीदारी कराराच्या संदर्भ शर्तींवर दोन्ही देशांनी सह्या केल्या आहेत। दीर्घकालीन युरेनियम पुरवठा करारावरही आज सह्या झाल्या। दोन्ही देशांच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयांमध्ये तांत्रिक सहकार्य वाढवण्याबाबत सामंजस्य करार झाला। अमेरिकेसोबत वाटाघाटी करायला इराणनं स्पष्ट शब्दात नकार दिला आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चेची तयारी दाखवली होती। एका माध्यम संस्थेच्या वाटाघाटीची शक्यता वर्तवणाऱ्या वृत्ताला उत्तर म्हणून लष्करी अधिकारी अली लरीजानी यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत वाटाघाटीच्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत। अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरचे हल्ले तीव्र केले आहेत। याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून।
अयातुल्ला खामेनी यांच्या हत्येचा इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराघची यांनी निषेध केला आहे। अमेरिका आणि इस्रायलचा हल्ला बेकायदेशीर असून इराण स्वसंरक्षणासाठी प्रत्युत्तर देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणनंही प्रतिहल्ले करत इस्रायल आणि अरब देशांवर क्षेपणास्त्र डागली आहेत। ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी या युरोपियन देशांनी अमेरिका आणि इस्रायलला मदतीचा हात पुढे केला आहे, तर आखाती देशांनीही इराणला प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे। दरम्यान अमेरिका आणि इस्रायलनं संयुक्त राष्ट्रात कोणतीही चर्चा न करता इराणवर हल्ला केल्याबद्दल फ्रान्सचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जीन नोवेल बॅरत यांनी टीका केली आहे। प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्याबद्दल त्यांनी इराणवरही टीका केली। आयातुल्ला खामेनी यांना गमावल्यानंतर इराण सरकारनं हल्ले थांबवायला हवेत असं बॅरत म्हणाले। इराणनं आखाती देशातल्या विमानतळ, बंदरं आणि निवासी क्षेत्रांना लक्ष्य केलं आहे। बहरीनमधल्या क्लाउड युनिटच्या डेटा सेंटरमध्ये वीज कपातीच्या समस्या जाणवत आहेत असं अमेझॉननं म्हटलं आहे। हिजबोल्ला इराणच्या मदतीला धावून आली असून आपण इस्रायलवर प्रतिहल्ले केल्याचं त्यांच्या प्रतिनिधींनी म्हटलं आहे। त्यानंतर इस्रायलनं लेबननवर केलेल्या हवाई हल्ल्यात 31 जणांचा मृत्यू झाला। संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गाझापट्टीत जाणारी मानवतावादी मदत रोखण्यात आल्याचं इस्रायलनं सांगितलं आहे।
अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यांमध्ये इराणमधले 555 जण मारले गेले आहेत। आग्नेय इराणमधल्या मिनाब शहरात झालेल्या हल्ल्यात 180 शाळकरी मुलं मृत्युमुखी पडले आहेत। दरम्यान प्रत्युत्तरादाखल आतापर्यंत इराणनं बहरीन, इराक, जॉर्डन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांमधल्या विविध प्रांतांवर हल्ले केले आहेत। सायप्रस इथल्या युकेच्या लष्करी तळाच्या धावपट्टीवरही इराणनं ड्रोन हल्ला केला आहे। यापैकी बहुतांश हल्ले रोखण्यात आले। इराणनं मध्य इस्रायलमध्ये केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 9 जण ठार तर 20 अधिक जण जखमी झाले आहेत. कुवेतमध्ये इराणच्या हल्ल्यात 4 अमेरिकन सैनिक ठार तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यात लेबनॉनमधले 31 जण ठार तर 149 जण जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सौदी अरेबियाचे प्रधानमंत्री मोहम्मद बिन सलमान आणि बहरीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या दोन्ही देशांवर नुकत्याच झालेल्या हल्ल्याचा मोदी यांनी निषेध केला आहे. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सर्व राज्यांना पत्र पाठवून सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. इराणच्या बाजूनं बोलणाऱ्या कट्टरपंथी लोकांची ओळख पटवायला केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कठोर कारवाईची गरज यात व्यक्त करण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम आशियातलं युद्ध सुरू झाल्याचा मोठा परिणाम आज जगभरातल्या शेअर बाजारात दिसून आला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1048 अंकांनी घसरून 80239 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 313 अंकांची घट नोंदवून 24866 अंकांवर थांबला. व्यवहारांदरम्यान सेन्सेक्स 78500 आणि निफ्टी 24600 घसरला होता. संरक्षण वगळता इतर सर्वच क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभाग आज घसरले. विमान कंपन्या पेट्रोलियम कंपन्यांच्या समभागांना या घसरणीचा जास्त फटका बसला. युरोप आशियाई देशांमधल्या शेअर बाजारांमध्येही आज मोठी घसरण दिसून आली. सोन्या चांदीचे दर आज मोठ्या प्रमाणात वधारले. मुंबईच्या सराफा बाजारात 1 तोळा 24 कॅरेट सोन्यासाठी 1,72,000 रुपये तर 1 तोळा 22 कॅरेट सोन्यासाठी 1,71,800 रुपये मोजावे लागत होते. 1 किलो चांदी 2,98,000 रुपयांना मिळत होती. कच्च्या तेलाचे दरही सुमारे 7.5% वधारून 78.5 डॉलर प्रति बॅरेलपर्यंत पोहोचले. परकीय चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया 50 पैशांनी घसरला त्यामुळे 1 डॉलरसाठी 91.47 रुपये मोजावे लागत होते. माजी खासदार माजी कुलगुरू साहित्यिक आणि थोर विचारवंत डॉ जनार्दन वाघमारे यांचं आज सकाळी लातूरमध्ये निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी पॅरालिसिसचा झटका आल्यामुळे त्यांच्यावर घरगुती उपचार सुरू होते. वाघमारे यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11 वाजता औसा तालुक्यातल्या कवठा या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाघमारे यांना आदरांजली अर्पण केली आहे. फिनलंडचे अध्यक्ष डॉ अलेक्झांडर स्टब येत्या बुधवारपासून 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. 11व्या रायसिना संवादाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहणार आहेत. बीजभाषणही तेच करणार आहेत. मंत्री वरिष्ठ अधिकारी आणि उद्योजकांचं शिष्टमंडळ त्यांच्यासोबत असणार आहे. या दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची परस्पर सहकार्य मजबूत करण्याविषयी व्यापक चर्चा होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही ते भेट घेणार आहेत. त्यानंतर ते मुंबईत महाराष्ट्राचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतील तसंच भारतीय उद्योजकांशी संवाद साधतील. भारत फिनलंड उद्योग व्यापार विषयक कार्यक्रमाला स्टब उपस्थित राहणार आहेत तसंच मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांना संबोधितही करणार आहेत. नागपूर इथल्या स्फोटक निर्मिती कारखान्यातल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 19 इतकी झाली आहे. खाणकाम आणि औद्योगिक वापरासाठी स्फोटकं तयार करणाऱ्या कारखान्यात काल हा स्फोट झाला होता. पोलिसांनी या कंपनीच्या 21 संचालक आणि भागधारकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून 9 संचालकांना अटक केली आहे. भविष्य निर्वाह निधीवरचे व्याजदर चालू आर्थिक वर्षातही 6.5% राहणार आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या विश्वस्त मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सलग 3र्या वर्षी हे दर 6.5% इतके राहणार आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 2030 पर्यंत व्यापार 50 अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्यावर भारत आणि कॅनडा यांच्यात सहमती. अमेरिकेसोबत चर्चा करायला इराणचा नकार. अमेरिका आणि इस्रायलकडून हल्ले तीव्र. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना सावधगिरी बाळगण्याचं केंद्राचं आवाहन. शेअर बाजारात मोठी घसरण. सोनं चांदी आणि कच्च्या तेलाच्या दरात वाढ. आणि माजी खासदार साहित्यिक डॉ जनार्दन वाघमारे यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.